93.5 वर रेड एफ एम वर 8:29 झाले. तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झाली आजच्या दिवशी काय झालं होतं इतिहासामध्ये हे जाणून घेण्याची. आजच्याच दिवशी ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1890 मध्ये मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक नट केशवराव भोसले यांचा कोल्हापुरात जन्म झाला होता. आजच्याच दिवशी मराठी रंगभूमीचे जनक ज्यांना म्हटलं जातं असे विष्णुदास अमृत भावे यांचं दुःखद निधन 1901 झालं होतं. आजच्याच दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक विनायक कृष्ण गोकाक यांचाही जन्म झाला होता 1909 मध्ये. आणि आजच्याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार आणि हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे बरंचसं महेश बाबू त्यांचा 1974 मध्ये जन्म झाला होता. हंसिका मोटवानीचा याचाच जन्म झाला होता 1991 मध्ये. बर हॅपी बर्थडे सुपर इट्स 93.5 रेड एफ एम वर. एक ट्रॅक प्ले करतोय काला चष्मा फ्रॉम बार बार देखो. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.